हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
सांस उसकी महिमा है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है। जीना मेरा मसीहा है, मरना उसको पाना है। जैसे हवा का झोंका, कल थी जो आज नहीं है, संसार है जीने का धोखा। ये जिंदगी तो इस जहां की जैसे हवा का झोंका, कल थी जो आज नहीं है, संसार है जीने का धोखा। उसके वचन में चलना है, अनंत जीवन पाना है। हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है। सीहा है, मरना उसको पाना है। जग में शैतान से लड़ता रहूंगा, तन से घर में मर भी गया तो यीशु में फिर जी उठूंगा। जिंदा हूं मैं जब तक जग में शैतान से लड़ता रहूंगा, तन से घर में मर भी गया तो यीशु में फिर जी उठूंगा। उसके संग जाना है, स्वर्गीय जीवन पाना है। हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है। उसको पाना है, हर एक धड़कन उसकी है, हर सांस उसकी महिमा है, जीना मेरा मसीहा है, मरना उसको पाना है, मरना उसको पाना है, मरना।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत। आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे अध्याय 14 आणि ह्याचे शीर्षक आहे मोठी आलोळी। याचा दुसरा भाग आपण पाहूयात। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूत आणि आज आम्हाला सिस्टर एलेन जी व्हाईट यांच्यातर्फे कुठला बोध आणि मार्गदर्शन मिळतो यावरती आपण आपले लक्ष केंद्रित करूयात। देव अशिक्षितांचीही निवड करील। ज्यांनी ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला आहे त्यांना शेवटच्या दिवसात कसोटी आणि त्रासातून जावे लागेल। ख्रिस्तामध्ये विश्वासाने सामर्थ्य येईल। अशिक्षित शिक्षक सुद्धा अविश्वासू लोकांनी उभे केलेले संशय आणि प्रश्नांना सडेतोड उत्तर देतील। विरोधी लोक लज्जास्पद वितंड वाद करतील व त्यांची मस्करी करतील, परंतु तरीही ते ढळणार नाही। देव आपल्या शिष्यांना ज्ञान देईल म्हणजे त्यांचे शत्रू विरोध करणार नाही किंवा काही अडथळे उपस्थित करणार नाही। जे कोणी कपटाने विरोध करतील परंतु त्या अशिक्षित लोकांच्या तोंडातून येणारी वचने ऐकून अनेकांना नवल वाटेल। त्यांचे सामर्थ्य आणि ज्ञान पाहून व त्यांची साक्ष ऐकून हजारोंचे परिवर्तन होईल। निरीक्षर लोकांना एवढे सामर्थ्य कशाला हवे आहे? शिकलेल्यांना सुद्धा एवढे ज्ञान नसते। निरक्षर हा ख्रिस्तावरी विश्वासाने शुद्ध व सत्याचा वातावरणामध्ये येतो, परंतु सुशिक्षित मनुष्य सत्यापासून दूर गेला आहे। गरीब मनुष्य ख्रिस्ताचा साक्षी, त्याने कधी इतिहासाचा अभ्यास केला नाही किंवा विज्ञानाची परीक्षा दिली नव्हती, परंतु त्याने देवाच्या वचनामधून हे सर्व पुरावे गोळा केले होते। हे पुरावे सामर्थ्यवान होते। हे सत्य तो आत्म्याच्या प्रेरणेने बोलतो। एक असामान्य सत्य निर्विवाद, त्याची ही साक्ष विलक्षण असतात। मुले संदेश देतील। अशिक्षित लोकांमधील अनेक जण आता देवाची सुवार्ता सांगत होते। मुले सुद्धा आत्म्यात उत्साही होऊन स्वर्गीय राज्याचा संदेश देऊ लागले। ज्यांनी या सर्व गोष्टींची कबुली दिली त्या सर्वांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला। मानवाच्या रचना आणि त्यांच्या योजना आणि पद्धत रद्द केल्या जातील, कारण सत्य हेच आत्म्याचे सामर्थ्य आहे। जेव्हा स्वर्गातील ज्ञानांनी पाहिले की मानव सत्याला चिटकून राहिला नाही, येशूने जे साधेपणाने शिष्यासमोर सत्य सादर केले होते, अनेकांनी अविश्वास दाखविला, परंतु देवाच्या मुलांनी आत्म्याने भरून जगापुढे सत्य सादर केले होते, आताही तसेच होणार। देवदूतांचे कार्य। स्वर्गातील देवदूत मानवाच्या मनावर कार्य करू लागले। पवित्र शास्त्राविषयी त्यांची किती संशोधने केले, आणखीन खूप मोठे कार्य त्यांनी करायचे आहे जे आधी कधी केले नव्हते, आणि गौरव मानवाकडे येणार नाही। मानवासाठी जी तारणाची योजना केली आहे त्यासाठी देवदूत रात्रंदिवस कार्य करीत आहेत। आपल्या या जगामध्ये असे जे अनेक जण आहेत, कॉर्निलियस सारखे आहेत। देवाने कॉर्निलियस साठी कार्य केले, त्याने सत्याच्या आदर्शासाठी कार्य केले, ते सुद्धा कॉर्निलियस सारखेच ज्ञान मिळवितील। देवाचे ज्ञान ते संपादन करतील जसे देवदूतांनी स्वर्गातून येऊन भेट घेतली। जर मानवाच्या कार्याला पवित्र सामर्थ्य मिळाले तर कार्य अग्निसारखे सर्वत्र पसरेल। देव त्याच्या वचनांना आणि देव त्यांच्या ना कामाला यश देईल. मूळ मानवाला यातील भेद समजत नाही. देवदूत जे कार्य करतील ते मानवाला त्यामुळे आशीर्वाद मिळणार आहे, कारण देवदूताच्या सहाय्याने त्यांनी आपले कार्य संपन्न केले असेल आणि त्यांनी देवावर आपला हक्क सांगितला, देवाचे नाव त्यांनी जाहीर केले, जगभर संदेश पोहोचवेल. तिसऱ्या देवदूताचा संदेश देण्यासाठी जे देवदूत संघटित झाले, या देवदूतांच्या संदेशाने सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने प्रकाशित झाली. हे कार्य पृथ्वीवर पसरेल, तसेच कल्पने पलीकडे सामर्थ्याने केले जाईल असे कार्य येथे पूर्वसूचित केले गेले आहे. देवाच्या सेवकांचे चेहरे संपूर्ण समर्पण केल्याच्या पावित्र्याने उजळ केलेली तेजपुंज असतील. ते स्वर्गीय संदेश लगबगीने ठिकठिकाणी जाऊन जाहीर करतील. संबंध पृथ्वीभर हजारो आवाजावा करवी इशारे दिले जातील. तिसऱ्या देवदूताच्या संदेशापाठोपाठ हा संदेश जगाच्या सर्व भागामध्ये द्यायचा आहे आणि संदेश कापणीसाठी असेल. देवाच्या प्रकाशाने सर्व पृथ्वी प्रकाशित होईल. चळवणुकीचे वादळ आपल्यावर कोसळेल, तेव्हा तिसऱ्या देवदूताचा संदेश मोठ्या आरोळीमध्ये बदलेल आणि सर्व पृथ्वी देवाच्या प्रकाशाने उजळेल. अमेरिकेतील प्रत्येक शहरामध्ये सत्य प्रकाशित करण्यात आले. इशाराचा संदेश सर्वत्र देण्यात येईल. मोठ्या आरोळीच्या काळात मंडळीच्या सहाय्याला ईश्वरीय मध्यस्थी प्राप्त झाली. देवाची स्तुती सर्व मंडळांमधून आणि मंडळातून प्रसारित होईल. तारणाचे ज्ञान सर्वत्र जगभर पसरेल. हा प्रकाश इतका पसरेल की प्रत्येक शहर व गावात पोहोचेल. संकट आपल्यावर फिरत आहे. या शेवटच्या दिवसामध्ये आता आपल्याला पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने हे महान सत्याची सुवार्ता सांगणे आवश्यक आहे. आता वेळ दूर नाही की प्रत्येकाला हा इशारा समजून त्यांनी स्वतःचा निर्णय घेणे आवश्यक आहे. तेव्हा शेवट होईल. ही वेळ जवळ आली आहे. राजकायदे पंडित विधिमंडळ हा संदेश ऐकतील. असे वाटते की कोणी एकटा माणूस उभा राहू शकणार नाही, परंतु देव याविषयी माझ्याशी कधी बोलला नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपल्याला हजारोंच्या समोर आणि सभेमध्ये त्याच्या नावाखाली उभे केले जाईल, कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तेव्हा सेवकांची त्याच्या प्रत्येक अवस्थेमध्ये टीका केली जाईल. त्यांनी सांगितलेल्या सत्याचा धिक्कार केला जाईल. म्हणून आपल्याला देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे, कारण आपल्याला ठाऊक आहे की त्याच्या तत्वांवर आपण का विश्वास ठेवतो. त्याच्या वचनाचे व नियमांचे आपण प्रतिनिधी आहोत. अनेकांना न्यायालयात उभे राहावे लागेल. बहुतेकांना त्यांच्या विश्वासासाठी राजे अधिकारी व न्यायाधीशासमोर उभे राहावे लागेल आणि जगाच्या अविश्वासाविषयी शिकावे लागेल. त्यांना आपल्या सत्याविषयी उत्तर द्यावे लागेल. ज्यांना सत्याचे केवळ वरकरणी माहिती आहे ते पवित्र शास्त्रातील सत्य स्पष्टपणे सांगू शकणार नाहीत. त्यांच्या विश्वासाचे योग्य कारण देऊ शकणार नाहीत. त्यांचा गोंधळ होईल. ते सेवाचे योग्य सेवक होण्यास लायक होणार नाही, कारण सत्य सांगणाऱ्यांना लाज वाटण्याची आवश्यकता नाही. कोणीही अशी कल्पना करू नये की त्यांना अभ्यास करण्याची गरज नाही की व्यासपीठावरून भाषण देण्याची गरज नाही, कारण तुम्हाला ठाऊक नाही देवाची तुमच्याविषयी काय अपेक्षा आहे. अनेक ऍडव्हान्टीज प्रकाशाविरुद्ध जातील. सेवंत डे ऍडव्हान्टीज मंडळांमध्ये देवाच्या सामर्थ्याचे अतिसुंदर स्पष्टीकरण आहे. परंतु जे स्वतःला देवासमोर नम्र करत नाहीत त्यांच्याकडे ते जाणार नाही, आणि जे आपल्या हृदयाची दारे उघडून पश्चाताप करणार नाहीत त्यांना देवाच्या गौरवाने सर्व पृथ्वी प्रकाशित होण्याचे स्पष्टीकरण समजणार नाही. त्यांच्या अंध डोळ्यांना केवळ काहीतरी संकट धोकाच दिसेल. त्यांच्या भोवती काहीतरी भीतीदायक असल्याचे त्यांना वाटेल आणि विरोध करण्याची खटपट करतील, कारण त्यांना कल्पनाप्रमाणे देव कार्य करीत नसतो. कारण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते विरोधच करतील का? ते म्हणतील, आम्हाला देवाचा आत्मा ठाऊक नाही काय? आम्ही इतकी वर्षे त्याच्यासाठी काम करीत नाही काय? पुढे होणाऱ्या देवाच्या गौरवाचा जे नकार करतील त्यांना तिसऱ्या देवदूताचा संदेश समजणार नाही आणि त्यांच्याच गौरवी प्रकाशाने पृथ्वी प्रकाशित होत असल्याचे आकलन होणार नाही. ऍडव्हान्टीज नसलेले बहुतेक जण इशारा नाकारतील. अनेक जण जे संदेश ऐकतील त्यांचा आकडा खूप असेल. त्या सर्वांचेच या पवित्र इशाऱ्यावर विश्वासू बसणार नाही आणि बनणार नाहीत. अनेक देवाच्या आज्ञापालनामध्ये अविश्वासू दिसून येतील. त्यांची चाचणी घेण्यात येईल. देवाच्या सेवकांना उत्साही म्हटले जाईल. पुढारी लोकांना सांगतील की याचे काही ऐकू नका. नोहाला सुद्धा तशीच वागणूक मिळाली होती. देवाच्या आत्म्याने त्याला लोकांना संदेश देण्यास सांगितले होते. लोकांनी तो संदेश ऐकावा किंवा नाही हे त्यांच्यावर अवलंबून होते. काही लोक इशारा ऐकतील, परंतु बहुसंख्येने इशारा नाकारल्यामुळे ते सुद्धा सोडून देतील. परुषांचे लोक प्रसिद्धी कार्य म्हणजे मालकी हक्क सांगणे, रागावणे आणि दोषारोप करणे. त्यांच्याच पद्धतीप्रमाणे देवाचा हा संदेश सैतानाचा असल्याचे बहुसंख्य मान्य केला आणि जे संदेश देतील त्यांचा छळ सुरू केला. पाचारणाला असंख्य लोक उत्तर देतील. विखुरलेले जे आत्मे होते त्यांच्या शरीराची आणि शरीरांनी पाचारणाला प्रतिसाद दिला. अंधाऱ्या व विजत जाणाऱ्या मंडळांमधून अनमोल आत्मे लगबगीने बाहेर पडू लागले. जसे सदोमातून लोट नाश होण्याआधी बाहेर पडला होता. खंबीर विश्वास असणारे मोठ्या संख्येने लोक स्थिर राहतील. शेवटच्या दिवसामध्ये खडकासारखा भक्कम असेल. जगाच्या गर्दीतून अनेक आत्म्यांना बाहेर पडायचे आहे. मंडळांमधून बाहेर यायचे आहे. अगदी कॅथोलिक मंडळीमधून सुद्धा त्यांनी पूर्वी ऐकलेली सुवार्थ सांगायची. त्यांची आस्था मर्यादेपलीकडे वाढली होती कारण त्यांना सत्य समजले होते. असंख्य लोक सत्य स्वीकारतील आणि देवाच्या सैन्यामध्ये येऊन मिळतील. अनेक जण जे कळपातून भटकलेले होते ते परत त्या महान मेंढपाळाकडे आले. टेस्टमनीज ऑफ द चर्च, पान नंबर 401. विदेशी आफ्रिकेत, युरोप आणि दक्षिण अमेरिका हा कॅथोलिक देशात, चीनमध्ये, भारतामध्ये, समुद्रावरील बेटात आणि पृथ्वीवरील अंधारी काना कोपऱ्यांमध्ये देवाने राखून ठेवलेले निवडलेले नभोमंडळ आहे आणि जे आणि ते अंधारात प्रकाशमान होतील आणि धर्मभ्रष्ट जगाला त्याच्या नियमावलीतील परिवर्तनीय सामर्थ्य प्रकट करतील. आता सुद्धा ते प्रत्येक भाषेत लोक समुदाय आणि समाजून आणि समाजात दिसून येत आहेत. आणि तीव्र धर्मत्यागाच्या समयी जेव्हा सैतान त्याच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेने लहान थोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, प्रगतीकरण याचा 13:16 या सर्वांना मरणाच्या दंडाखाली नकली शाब्दाचा चिखून स्वीकारण्यास भाग पाडतील, तेव्हा हे निष्ठावान, निर्दोष व साळसू देवाची निष्कलंक प्रजा होऊन जीवनाचे वचन पुढे दाखवून ज्योतीसारखे प्रकाशतील. एक दिवसात हजारोंचे परिवर्तन होईल. अगदी शेवटच्या घटकेला हजारोंचे परिवर्तन होईल कारण त्यांना सत्याचे आकलन होईल. सत्य मिळाल्याने देवाचे थवेच्या थवे लोकांचे मंडळींमध्ये येतील आणि आलेले पाहून मंडळीला नवल वाटेल आणि केवळ देवाच्याच नावाचे गौरव होईल. शेवटच्या घटकेला सत्याचे ज्ञान आणि त्याचे महत्व समजून हजारो लोकांचे परिवर्तन होऊन ते सत्यामध्ये येतील. देवाच्या आत्म्याचे कार्य अशा प्रकारे वाढत जाईल. अशी वेळ येत आहे की दिवसाला हजारो आत्म्यांचे परिवर्तन होईल. पेंटेकॉस्टच्या दिवसामध्ये पवित्र आत्मा मिळाला अगदी तसेच होईल. हृदयात प्रामाणिक असणारे दीर्घकाळ शंका घेणार नाहीत. चांगल्या गोष्टी आता कोणाला दिसणार नाहीत, परंतु त्यांच्या जीवनामध्ये या दैवी सामर्थ्याचा संचय होईल आणि जेव्हा संदेश मोठ्या आवाजात जाईल तेव्हा ते त्यासाठी तयार असतील. ते कचणार नाहीत आणि ते आपले स्थान प्रदर्शित करतील. लवकरच पृथ्वीवर राहणाऱ्यांच्या कसोटीची वेळ येईल. याच वेळी शेवटचा निर्णय घेतला जाईल. ज्यांचे परिवर्तन झाले आहे आणि ज्यांनी जगासमोर सत्य स्वीकारले आहे ते इमॅन्युएलच्या रक्ताच्या झेंड्या खाली येतील. प्रत्येक खरा प्रामाणिक आत्मा सत्याचा प्रकाश येईल. वादांविवादाकरवी संदेश पसरविला जाणार नाही तर देवाच्या पवित्र आत्म्याकरवी मनाची खात्री पटवून पसरविला जाईल. सत्याचे मुद्दे लोकांपुढे सादर केले आहेत. सत्यरूपी बीज पेरले गेलेले आहे. आता ते रुजले जाऊन त्याची वाढ होईल व फलद्रूप होईल. सुवार्ता प्रसारकांनी वाटलेले साहित्य प्रभावी होईल, परंतु हा प्रभाव होऊन सुद्धा अनेकांचा पालट होणार नाही. सत्याचे आकलन झाकलेले नसेल, परंतु आता प्रकाशाची किरणे सर्वत्र पसरलेली असतील. सत्य अगदी स्पष्टपणे दिसेल. आता देवाचे प्रामाणिक भक्त त्यांची बंधने तोडून टाकतील. आता त्यांना नातेसंबंध किंवा मैत्री संबंध किंवा समाज संबंध रोखू शकणार नाही. त्यांना या सर्वांपेक्षा सत्याचे मोल सुवार्ता अधिक वाटेल. सत्याविरुद्ध बलाढ्य प्रतिकाराची फळी उभी असून सुद्धा अनेक जण देवाच्या बाजूने उभे राहतील. छापील पानांचे सामर्थ्य. 1000 पेक्षा जास्त लोकांचे एका दिवसात परिवर्तन होईल. बहुतेकांचा तो जो पालट होईल तर तो प्रथम आपले प्रकाशन वाचून. स्वार्था प्रचाराचे परिणाम महान संघर्ष या पुस्तकाला आता जे घडत आहे देण्यात येत नाहीत. हे पुस्तक वाचून काही आत्मे जागृत होतील आणि देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करतात त्यांना येऊन मिळतील. परंतु मोठ्या प्रमाणात ते जे लोक हे पुस्तक वाचतील त्यांचे तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. या पुस्तकात दिलेल्या घटना घडून येत नाहीत आणि त्या ते पाहत नाहीत. या पुस्तकात लिहिलेली भविष्य पूर्तता झाल्याचे पाहून इतरही काही लोक उत्साही बनून त्यांचे परिवर्तन होईल. देवाच्या कार्याची पूर्ती होण्यासाठी जेव्हा सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने प्रकाशित होईल तेव्हा अनेक जण देवाच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी तयार होतील. जो दुसरा एक देवदूत स्वर्गातून खाली उतरला त्याच्या प्रकाशाने सर्व पृथ्वी प्रकाशित झाली. त्याच्या कार्याद्वारे आमच्या प्रकाशन संस्थांमधून जी प्रकाशाने प्रकाशित झाली त्याची पूर्तता या करवी झाली. प्रगटीकरण याचा 18वा अध्याय आणि पहिलं वचन. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर पिता, तू आम्हाला निवडलेला आहेस. शेवटच्या दिवसातील घडामोडी आम्हाला तू अगदी स्पष्टपणे समजून सांगितलेले आहे. तू येईपर्यंत आम्ही तुझ्या विश्वासामध्ये टिकून राहावं यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि मार्गदर्शन तू दे. उपकार मानतो तू आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.
मेरी बुझाए भूख से जब मैं
रहता है हर दिन हर शाम। मेरा मसीह है मेरा सहारा, दिल में रहता है हर दम, दिल में रहता है हर दम।
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आईडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।